नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभेच्या पहिल्या पावण्या खातीर प्रचारान धरलो नेट. वेगवेगळ्या राज्यांनी राजकीय फुडाऱ्यांच्यो प्रचार सभा, रोड शो. भाजपा कार्यकर्त्यांनी लोकांमेरेन वचून मोदी सरकाराच्या विकसित भारत कार्यावळीची माहिती दिवची. घरमंत्री अमित शहा हांचो बेंगळुरूत उलो. काँग्रेस पक्षान जारी केली 17 उमेदवारांची 11वी वळेरी, मात अजूनही गोयचे दोन्ही उमेदवारांचे नाव ना. गिमाच्या दिसांनी उर्जेचो उणाव जावचो न्ही म्हण सरकाराची पावला. केंद्रीय उर्जा मंत्री आरके सिंग हांणी घेतलो नियाळ बसका. आणि खेळात, आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत लखनौ सुपर जायंट्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूक 28 धावड्यांनी हरायले. आज दिल्ली कॅपिटल्स आड कोलकाता नाईट रायडर्स. आता खबरो विस्तारान. लोकसभेच्या पहिल्या पावण्यावेल्या वेचणुके खातीर मतदानाचो दीस तेकता तसो प्रचारान नेट धरला. वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे खडेगाठ प्रचारक, फुडारी प्रचार सभा आणि रोड शो करून मतदारांक ओढ लावपाक सोदतात. भाजपान झुजा पावण्यार संभाचो धडको सुरू केला. प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांची काल राजस्थानच्या कोटपुतलीत प्रचार सभा झाली. भाजपान वर्ष 2014 वेचणुकेत लोकसभेच्यो 25 सुवात्यो जिकिल्ल्यो. 2019 तसोच कौल लोकांनी दिल्लो आणि ह्या खेपे तसोच निकाल येतलो असो विश्वास प्रधानमंत्र्यांनी उक्तायलो. ही फक्त सार्वत्रिक वेचणूक न्ही, विकसित भारत आणि विकसित राजस्थाना खातीर वेचणूक असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. तेवटेन राजस्थानचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गोविंद सिंग दोत्सारा, आदले मुखेलमंत्री अशोक गहलोत आणि ज्येष्ठ फुडारी हांच्यो पक्षाच्यो उमेदवारा खातीर पाली आणि जोधपुरात प्रचारसभा झाल्यो. लोकांनी फाटल्या 10 वर्षात मोदी सरकाराच्या कार्यकाळात राजस्थानची झाली उदरगत आणि त्याआधी मनमोहन सिंग हांच्या कार्यकाळात झाली उदरगत हांची तुळा करची असो उलो दोत्सारा हांणी मारलो. भारतीय वेचणूक आयोगान लोकसभेच्या वेचणुकेच्या प्रचारात पातळावपी फटीच्यो खबऱ्यो आणि माहितीक आळाबंद हाडपा खातीर मीथ वर्सेस रियालिटी रजिस्टर चालीक लायल्या. पातळिल्ले एखादे माहिती वा खबरेची सातत्य तपासप, फटीची असल्यास ती आडावप, फटीच्यो खबरो खोडून काढप आणि महत्वाच्या विषयांची माहिती लोकांमेरेन मतदारांमेरेन पावप हे खातीर वेचणूक आयोगान ही माची सुरू केल्या. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांमेरेन वचून तांकां मोदी सरकाराच्या विकसित भारत कार्यावळीविषयी माहिती दिवची, तांचे प्रबोधन करचे असो उलो केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ फुडारी अमित शहा हांणी मारला. घरमंत्री काल बेंगळुरूत 5 लोकसभा मतदारसंघाच्या शक्ती प्रमुखाच्या मेळाव्यात उलयताले. भाजपा विकसित भारता खातीर वावुरता जाल्यार इंडिया आघाडी भ्रष्टाचाराक प्रोत्साहन दिता. युपीए सरकाराच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात 12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाले, जाल्यार एनडीए सरकाराच्या 10 वर्षाच्या राजवटीत भार 10वे सुवातीचेर संसारीक 5वे सुवातीचेर पावलो. 25 कोटी लोकांक दळडी रेशेवयल्यान काढले असे घरमंत्र्यांनी सांगले. इतले मजगती कर्नाटकाचे मुखेलमंत्री सिद्धरामय्या हांनी घरमंत्री अमित शहा हांचेर टिका केल्या. कर्नाटक अरिश्टात आशिल्ले त्यांना घरमंत्र्यांनी कर्नाटकाक भेट दिली ना असे मैसूरूत खबराकारांकडे उलयताना सिद्धरामय्या हांनी सांगले. उदकाच्या अरिश्टात असताना उलो मारपी कर्नाटकाक केंद्राच्या भाजपा सरकारान प्रतिसाद दिलो ना, अशा भाजपाक मतदान करच्या आधी लोकांनी विचार करचो असे सिद्धरामय्या हांनी सांगले. केंद्राकडच्यान कर्नाटकाक केंद्रीय कराचो फावो तितलो वाटो मेळो ना असे सिद्धरामय्या हांनी सांगले. काँग्रेस पक्षान लोकसभा वेचणुके खातीर 17 उमेदवारांची आणि एक वळेरी काल सांजे जारी केली. पक्षान काकीनाडा लोकसभा मतदारसंघात आदले केंद्रीय मंत्री एमएस पल्लमराजू हांका उमेदवारी दिल्या. आंध्र प्रदेशातल्या काँग्रेस अध्यक्ष YS शर्मिला रेड्डी हांका कडपा मतदारसंघाची उमेदवारी दिल्या. पक्षाचे फुडारी JD सिलम हांका आंध्राच्या बापतला मतदारसंघात, जाल्यार आदले केंद्रीय मंत्री तारीक अनवर हांका बिहाराच्या कटिहार मतदारसंघाची उमेदवारी दिल्या. अमीर चंद नायक हांका ओडिशात कंधमाल मतदारसंघाची उमेदवारी दिल्या. मात 11 वळेऱ्यो जाल्यो तरी गोयच्या 2 उमेदवारांची नावा काँग्रेस पक्षान अजून जाहीर केल्ली नात. खेरीज काँग्रेसीन आंध्र प्रदेश विधानसभा वेचणुके खातीर 114 उमेदवार, जाल्यार ओडिशा मतदार विधानसभेखातीर 49 उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. तुम्ही हो खबरो आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
Three steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, do gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
शिमेवेलो संघर्ष आणि तणाव उणो करपाखातीर देशाच्या उत्तरी शिमेंचेर दवरिल्ल्या रक्षा दळा फाटी घेऊन परिस्थिती तणावमुक्त करप होच एक पर्याय आसा. एकवटेन भारताची सुरक्षा दळा शिमांचेर खर गस्त आणि नजर दवरून असताना शिमेवेलो तणाव शांतीकायेन उलो करपाखातीरूय यत्न चालू आसात, असे रक्षामंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळा. रक्षामंत्री काल नवी दिल्लीत भारतीय लष्कराच्या कमांडर्स परिषदेत उलयताले. भारताच्या अत्यंत शिमांनी राखण करपी लष्कर आणि सेना दळांची रक्षामंत्र्यांनी तुस्त केली. एकवटेन आतंकवादाच्या आड झुजताना वेळ प्रसंगाक नागरी प्रशासनाक आधार करपाची सेना दळांची भूमिका तोखणाय करपासारखी आसा, असे रक्षामंत्र्यांनी म्हळा. इस्रायलाच्या रक्षा दळांनी खबर नसताना चुकून गाझात मानवीय मजत करपी वर्ल्ड सेंट्रल किचन संस्थेच्या पंगडाचेर हल्लो केलो, अशी कबुली इस्रायलाचे प्रधानमंत्री बेनामियन नेतन्याहू हांणी दिला. हे गजालीचेर तांणी दुःख उक्तायले. या हल्ल्यात मानवीय मजत करपी स कर्मचारी आणि गाडयेच्या फिलिस्तिनी चालकाक मरण आयला. हमासाचे आड इस्रायलान सुरू केल्ल्या झुजावेल्यान इस्रायलाचेर आंतरराष्ट्रीय पावण्यार टिका जाता. हे टिकेक नेतन्याहू हांणी खर जाप दिल्या, मात तेच बरोबर कालच्या अपघाताच्या हल्ल्याखातीर दुःख उक्तायला. या हल्ल्याच्या फाटभुयेर अरिष्टकालीन मानवीय मजत करपी WCK संस्थेन गाझात खादान्य मजतीची मोहीम स्थगीत केल्या. इस्रायली रक्षा दळा बरोबर समन्वय राखून मजतीचो वावर चल्ला असताना हो हल्लो जाला, असे WCK म्हळा. IPL क्रिकेट खेळा सर्तीत लखनौ सुपर जायंट्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूक 28 धावड्यांनी हारायले. बेंगळुरूत एम चिन्नस्वामी मैदानाचे राती हो खेळ झालो. 182 धावड्यांचा पाठलाग करताना बेंगळुरू 19.4 षटकांनी 153 धावड्यामेरेन पावक शकले. मयंक यादवान लखनौ सुपर जायंट्सा खातीर 3 गडे बाद केले. आज दिल्ली कॅपिटल्स आड कोलकाता नाईट रायडर्स खेळ जातलो. विशाखापट्टणमात YS राजशेखर रेड्डी मैदानाचेर हो खेळ सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो. गिमाच्या दिसांनी लोकांक उर्जेचो उणाव जावचो न्ही म्हणून केंद्र सरकारान पावलां उखल्ल्यात. केंद्रीय उर्जा आणि नवीकरण उर्जा मंत्री RK सिंग हांणी काल नवी दिल्लीत खासा बसका घेऊन परिस्थितीचो नियाळ घेतलो आणि गिमाच्या दिसांनी उर्जेचे नजरेन पावलां उखलपाच्या निर्देश अधिकाऱ्यांनी दिले. ह्या गिमात शून्य लोड शेडिंगाच्या नदरेन उर्जा पुरवण जावची अशी मोख दवरून वावर करपाच्या निर्देश मंत्र्यांनी दिल्यात. देशातले सगळे आणि खास करून औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या सद्यस्थितीत ऊर्जा ताकीचो नियाळ मंत्र्यांनी घेतलो. थायलंडच्या फुकेट शहरात चालू आशिल्ल्या संवसारीक IWF वजन उखलपाच्या सर्तीत बायलांच्या 59 किल वजन गटात भारताचे विद्याराणी देवीन काशा पदक जोडले. राष्ट्रकुल खेळा सर्तीचे रुप्या पदक जैतिवंत विद्याराणीन 196 किल वजन उखलून सर्तीत तिसरी सुवात जोडली. उत्तर कोरियाच्या कांग ह्यो ग्योंग या रोमानियाच्या कांबे मिहायला वालेतिना हिने दरेकी भांगरा आणि रुप्या पदक जोडले. 25 वर्षाच्या विद्याराणीन ह्या सर्तीत क्लीन अँड जर्क प्रकल्पात 113 किल वजन उखलून रुप्या पदक जोडले. दुखापतीतल्यान भायर सरून परत खेळा सर्तीत देविल्ली भारताची मीराबाय चानू ह्या सर्तीत 49 किल वजन गटात 12 सुवातेर उरली. परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभेच्या पहिल्या पावण्याखातीर प्रचारान धरलो नेट. वेगवेगळ्या राज्यांनी राजकीय फुडाऱ्यांचो प्रचार सभा आणि रोड शो. भाजपा कार्यकर्त्यांनी लोकांमेरेन वचून मोदी सरकारच्या विकसित भारत कार्यावळीची माहिती दिवची, घरमंत्री अमित शाह हांचो बेंगळुरूत उलो. काँग्रेस पक्षान जारी केली 17 उमेदवारांची 11 वळेरी, मात अजूनही गोयचे 2 उमेदवारांचे नाव ना. गिमाच्या दिसांनी उर्जेचं उणाव जावचं न्ही म्हणून सरकाराची पावलां. केंद्रीय उर्जा मंत्री आर के सिंग हांणी घेतलो नियाळ बसका. आणि खेळात आयपीएल क्रिकेट सर्तीत लखनौ सुपर जायंट्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूक 28 धावड्यांनी हरायल्या. आयज दिल्ली कॅपिटल्स आड कोलकाता नाईट रायडर्स. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.